chinimandi.com पॉडकास्ट। पुणे जिल्ह्यात उसावर पांढऱ्या हुमणीचा संसर्ग। महाराष्ट्राच्या विदर्भ आणि मराठवाडा क्षेत्रात हाहाकारानंतर पांढऱ्या हुमणीने आता पुणे जिल्ह्याचे जवळपास 3000 एकर उसाचे पीक प्रभावित केले आहे। ही हुमणी उसाच्या मुळांना खाते ओलावा कमी करते, यामुळे उसाच्या पानावर पिवळेपणा येतो आणि गळती सुरू होते आणि यामुळे उसाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा होते। गुजरातमधील इन्स्टिट्यूट ऑफ सॉइल अँड प्लांट हेल्थच्या कृषी वैज्ञानिक आणि तांत्रिक निदेशक ऋतुजा मोरे यांनी सांगितले की पुणे जिल्हा अंतर्गत विशेष करून दौड, इंदापूर आणि बारामती तालुक्यातील ऊस पट्ट्यात व्हाईट ग्रॅपचे संक्रमण अधिक आहे। पिकाला वाचवण्यासाठी गतीने उपाय केले गेले पाहिजेत। इंदापूरमध्ये कर्मयोगी शंकररावजी पाटील साखर कारखान्याचे MD बाजीराव सुतार यांनी सांगितले की पिकाच्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी उसाच्या शेताचे सर्वेक्षण सुरू आहे। त्यांनी सांगितले की नुकसान कमी करण्यासाठी लवकरात लवकर काम सुरू होईल।